चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानात पिठाच्या कमतरतेनंतर आता साखर कमतरतेचं संकट। गव्हाच्या पिठाच्या कमतरतेमुळे शेतमालाचे भाव वाढले आहेत, तसंच साखरेच्या कमतरतेमुळे साखरेच्या दरातही वाढ होण्याचं संकट ओढवलं आहे। पाकिस्तानी पाकगृहात आवश्यक असणाऱ्या साखरेनं गेल्या एक आठवड्यात 10 रुपये प्रति किलोची नोंद केली आहे। साखरेचा घाऊक दर 64 रुपयांवरून 74 रुपये प्रति किलो झाला आहे। यामुळे देशात साखरेची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे। सट्टा माफियांनी साखरेच्या दरात वाढ केल्याचा दावा साखर व्यापारी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। साखर लाहोरमध्ये प्रति किलो 80 रुपये दरानं खरेदी केली जात असल्यानं सर्वसामान्यांना साखर खरेदी करणं कठीण झालं आहे। साखरेचे दर प्रति किलो 64 रुपयांपर्यंत वाढले आहेत। कराचीच्या घाऊक व्यापाऱ्यांचा असा दावा आहे की साखर बॅगचा दर प्रति किलो 8 ते 10 रुपयांनी वाढला आहे। शहरात 100 किलो साखरेच्या एका पोत्याची किंमत 300 रुपयांनी वाढली आहे।